एका झाडावर एक साळुंकी आणि एक कावळा दोघ जण राहत असत. दोघही अगदी पट्ट मित्र होते. दोघही कायम बरोबर राहत. एकदा दोघही दाणे शोधायला दूरवर गेले. साळुंकीला सापडले गहू. कावळा आपला उगाच इकडे तिकडे इकडे तिकडे करत होता, कारण कावळा होता आळशी. साळुंकीने दाणे आणले की ती कावळ्याला दाणे खायला देतच असे, मग तो कशाला काम करेल. आज साळुंकीला खूपच गहू मिळाले होते. दोघांनी पोटभर गहू खाल्ले, तरी सुद्धा गहू शिल्लक राहिले होते. साळुंकी म्हणाली, हे कावळी दादा, हे कावळी दादा, आपण हे गहू शेतात पेरूया का? कावळा म्हणाला, हो पेरूया की. अरे पण बाबा, गहू पेरायचे तर माती खणायला हवी. कावळा म्हणाला, हो खणूया की. दोघही शेतात जाऊन चोचीनं माती खणू लागले. दोघही कसले, एकटी साळुंकी खणत होती आणि कावळा इकडे तिकडे तिकडे इकडे करत होता. थोडासा वेळ होतो न होतो तोच कावळा म्हणाला, अय 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 साळुंकी ताई, माझ्या चोचीला लागलं बघ. चोच जराशी मोडलीशी वाटते ग, मी लोहाराकडे जातो आणि जरा चोच घडवून येतो. कावळा उडून गेला. साळुंकीने सर्व माती खणली, त्यात गहू पेरले, पण कावळे दादाचा पत्ताच नाही. तो कसला येतोय? तो आपला टंगळ मंगळ करत बसला. एकट्या साळुंकीनं शेतातलं तण काढलं, रोज शेताला पाणी दिलं, पण प्रत्येक वेळी कावळ्याचं आपलं एकच उत्तर, टंगळ मंगळ करतो, चोच घडवून येतो. बरेच दिवस झाले आणि आता गव्हाला लोंब्या आल्या. गहू एकदम तयार झाला. साळुंकीनं एकटीनंच लोंब्या कापल्या, गव्हाचे दाणे एकटीनंच काढले आणि कावळ्याला म्हणाली, कावळे भाऊ, सगळं काम झालं बरं का, गहू छान मिळाला. कावळा लगेच झटकन उभा राहिला आणि म्हणाला, वा 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 साळुंकी ताई, आपलं शेत, आपले दाणे आपण पिकवले, आता दोघांनी अर्धे अर्धे वाटून घ्यायचे बरं का. साळुंकी मनात म्हणाली, पहा कसा तयार झालाय तो, काम करायला मागे मागे आणि दाणे घ्यायला पुढे पुढे. काय बरं आहे बच्चनजी, बघून घेते. पण हे सगळं साळुंकी मनातच बोलली बरं का. वरवर हसत म्हणाली, कावळे भाऊ, कावळे भाऊ, आपण ना सकाळी शेतात जाऊ आणि दोन भाग मी करून ठेवते, ते दोघ जण वाटून घेऊ. कावळा खुश तोंडाला, हो येतो ना, येतो ना. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघही शेतात गेले. साळुंकीनं आधीच दोन ढीग रचून ठेवले होते. गव्हाच्या दाण्यांचा ढीग होता छोटासा आणि दुसरा मोठा ढीग होता. तो कसला होता माहित आहे का? फुलपटांचा, म्हणजे दाण्यावरच्या सालांचा. त्या ढिगावर मात्र साळुंकीनं थोडे गहू पसरून ठेवले होते. कावळ्यानं शेतात आल्याबरोबर दोन ढीग पाहिले, एक छोटा आणि एक मोठा. घाईघाईनं तो मोठ्या ढिगाजवळ गेला आणि म्हणाला, साळुंकी ते मी मोठा, मी पहिल्यांदा माझा वाटा घेणार. साळुंकी म्हणाली, घे ना, घे ना. कावळा मोठ्या ढिगावर जाऊन बसला, म्हणजे कुठे माहितीये, फुलपटांवर. आणि त्याचे पाय आत 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 गेले. कावळा ढिगात अडकला. साळुंकी मात्र मध्येच दाण्यांच्या ढिगाजवळ हसत उभी होती. कावळ्याला काही बाहेर येता येईना. तो म्हणाला, साळुंकीते मला बाहेर काढ, मला हात दे, अगं चुकलं माझं, मी परत आळशीपणा करणार नाही, मी परत काम चुकारपणा करणार नाही, पण तू मला आधी बाहेर काढ ना ग, बाहेर काढ ना ग. साळुंकीला ना कावळ्याची दया आली. ती म्हणाली, बिचारा. तिने त्याला हात दिला आणि ढिकातून बाहेर काढला आणि त्याला म्हणाली, कावळे दादा, असं इकडे या पाहू, हे गहू दोघ वाटून घेऊ, आपण दोघ बहीण भाऊ, संगे राहू, संगे खाऊ आणि संगे संगे कामही करू, कबूल. कावळा खचील झाला. त्या दिवसापासून कावळे दादाने आपला आळशीपणा सोडून दिला आणि दोघही आनंदाने त्या झाडावर राहू लागले.